कोबी अर्थात कॅबेज. कोबी ही औषधी वनस्पती ब्रॅसिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ब्रॅसिका ओलेरॅसिया म्हणजे प्रकार कॅपिटॅटा आहे. ही मूलतः भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील असून युरोप खंडातील इतर प्रदेशात तिचा प्रसार झाला आहे. कोबी ही 40 ते 45 सेंटीमीटर पर्यंत वाढते. खोड आखूड व रोमही नसते. वनस्पतीची वाढ होत असताना तिच्या मध्यभागी चेंडूच्या आकाराचा पानांचा गड्डा तयार होतो, यालाच कोबीचा गड्डा म्हणतात. गड्ड्यातील पाने खोडावर वाढणारी स्तंभिक तीन प्रकारची असतात. बाहेरील पाने आकाराने मोठी, जाड देहाची, ठळक शिरांची, गडद रंगाची आणि तरंगीत कडांची असतात. मधली लांबट व अंडाकृती तर आतील लांबट आकाराची असतात. पाने मांसल व रोमहीन असतात. कोबीच्या शेंगा चतुष्कोनी एकबीजी असून बी गोलाकार असते. भारतात थंड हवामानात कोबीचे पीक घेतले जाते. बियांपासून तिची लागवड करतात. पानांचा आकार, आकारमान आणि रंग तसेच गड्ड्याचा आकार, आकारमान व रंग यावरून कोबीचे प्रकार ठरवतात. गोल्डन एकर, प्राईड ऑफ इंडिया, कोपनहेगन मार्केट, पुसा ड्रम हेड, जर्सी वेकफील्ड अशी त्यांची नावे आहेत. कोबीत भरपूर खनिजे तसेच क, B1, B2 आणि अ ही जीवनसत्वे असतात. भाजी, कोशिंबीर, सॅलड व सूप या स्वरूपात तसेच उकडून वा निर्जलीकरण करून तिचा विविध प्रकारे उपयोग करतात. गुरांच्या व कोंबड्यांच्या खाद्यातही तिचा उपयोग होतो. तिच्यामधील घटकद्रव्यांची सर्वसाधारणपणे टक्केवारी पुढील प्रमाणे आढळते. पाणी 90.2, प्रथिने 1.8, मेदयुक्त पदार्थ 0.1, तंतू 1.0, कर्बोदके 5.8, खनिजद्रव्ये 0.3, कॅल्शियम 0.03 आणि फॉस्फरस 0.05. सर्वसाधारणतः गोल व घट्ट पानांच्या कोबीच्या गड्ड्याला बाजारात जास्त मागणी असते. हल्ली निळसर गुलाबी झाक असलेला कोबीचा एक प्रकार उपलब्ध झाला आहे. या रंगामुळे तिचा उपयोग कोशिंबीर किंवा सॅलडसाठी होतो. कोबीची पाने गोड, शीतल, मूत्र व कृमीनाशक आहेत. पोटदुखी, हगवण, त्वचाविकार, दमा व ताप यावर ती गुणकारी आहेत असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो. हिरड्यांच्या रोगावर कच्ची पाने चघळणे उपयुक्त ठरते. ही नोंद अंजली रत्नाकर यांनी केलेली आहे.